भाग 25 पवित्र आत्मा योहान याना 14 अध्याय 15 ते 16 वचन प्रेस्थित याना 2 अध्याय 1 ते 35 वचन स्वर्गम जावाना अगुदर येशुने आपल्या शिष्यासाला वचन दिदा ती वचन मै तुम्हावर पवित्र आत्मा पाठविल. येशुदेव स्वर्गम गेल्यावर 10 दिवसमा येशुना बठा शिष्य एक घरम बशेल होतात. अचानक तठ वादळणासारखा मोठा आवाज होईना आणि सर्व शिष्यासावर जिबणीसारखी आग दिसायला लागणी. ते दिवस पवित्र आत्मा उना आणि त्या पवित्र आत्मा म भरी घ्यात आणि त्या वेगवेगळी भाषा बोलायला लागणार. त्यापासून पवित्र आत्मा आपली संग रहा. पवित्र आत्मा आपल्याला येशुनेबद्दल मदत कर. पवित्र आत्मा जो कोणी येशूवर विश्वास ठेव आणि बाप्तिस्मा ले त्याला पवित्र आत्मा मिळ.